No me escucho. ¿Volta ahí la está? Ah, फोन असिस मध्ये बात केला होता की आता आपलं एक्झिबिशन चाललंय ब्लू रिज मध्ये, ब्लू रिजच्या आपल्या ऑफिस मध्ये. तर त्याचं इन्व्हिटेशन द्यायला फोन केला होता की तुम्ही आता व्हिजिट केली तर आपल्या इथे बरेच म्हणजे आपले पुण्यातले सगळे प्रोजेक्टचे ऑप्शन्स तुम्हाला बघायला मिळतील आणि प्लस काही चांगले डिस्काउंट पण आहेत. स्पॉट बुकिंगला पण खूप चांगले डिस्काउंट आहे सर, म्हणजे तुम्हाला त्यामुळे त्याचं इन्व्हिटेशन देत होतो. कधी येऊ शकताय मग सर? आहे ना? हो हो, ओके, नो प्रॉब्लेम सर.